आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. गोव्यात आजपासून चित्रपटांचा उत्सव. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर. आणि मुकबधिरांच्या ऑलिम्पिक्समध्ये अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक. विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोईमतूर इथं केलं. दक्षिण भारत नैसर्गिक कृषी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना एका हंगामात एक एकर भूभागावर नैसर्गिक शेती करण्याचं आणि त्याचे अद्भूत परिणाम पाहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
भारत नेचुरल फार्मिंग का ग्लोबल हब बनने के रास्ते पर है. हमारी बायोडायवर्सिटी एक नया आकार ले रही है. देश के युवा भी अब एग्रीकल्चर को एक मॉडर्न स्केलेबल अपॉर्चुनिटी के रूप में देख रहे हैं. इससे देश की रूरल इकोनॉमी को बहुत बड़ी ताकत मिलने जा रही है.
मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता यावेळी वितरित केला. देशभरातल्या 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या 90,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचे 1,808 कोटी 25 लाख रुपये जमा झाले आहेत. विषमुक्त शेती करणं हेच लक्ष्य असून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल पुण्यात केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमात राज्यपाल कृषी महाविद्यालयातून उपस्थित होते. राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव सांगितले आणि पिकांचं संरक्षण आणि उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली. नवी दिल्लीत प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल महाराष्ट्र दालनाला भेट दिली. राज्याच्या सर्वसमावेशक आणि सतत प्रगती करणाऱ्या विकास प्रारूपाचं कौतुक करत विकसित भारत ऍट 2047 या राष्ट्रीय संकल्पात महाराष्ट्राचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि प्रेरणादायी आहे असं गोयल यावेळी म्हणाले. उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करून ती किलोला 41 रुपये करावी अशी विनंती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर एथेनॉलच्या खरेदी दरातही वाढ करावी आणि अतिरिक्त साखरेचा कोटा एथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात यावा असंही पाटील यांनी म्हटलं आहे. या अतिरिक्त एथेनॉल उत्पादनातून सुमारे 2,000 कोटी रुपयांचा महसूल मिळेल आणि तो साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत देण्यास उपयोगी पडेल असं पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे रोगकारक जीवाणूंवर औषधांचा परिणाम न होणं भारतासहित जगासाठीही असलेल्या या मोठ्या समस्येवरील राष्ट्रीय कृती कार्यक्रमाची द्वितीय आवृत्ती मंगळवारी केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली. ही समस्या दूर करण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिप्रमाणात तसंच गैरवापर याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता असणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. या अनुषंगानं राज्याचे माजी शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ स्वप्नील लाळे यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली.
शरीरातील जीवाणू या औषधांना प्रतिकार करायला शिकतात आणि मग ती औषधे या विषाणूंवर काही प्रभाव करत नाहीत आणि हा जीवाणू औषधाला हरवायला लागतो. यालाच अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स किंवा AMR असे म्हणतात. उद्या एखादं मोठं ऑपरेशन करायचे आणि ज्यांनी संसर्ग थांबवला पाहिजे अशी औषधं कामच करत नाहीत. रुग्णालयात संसर्ग झाला आणि औषधांनी त्यावर परिणामच होत नाही. लहान मुलांना, वृद्धांना न्यूमोनिया किंवा टायफॉइड झाला आणि औषधं निष्प्रभ झाली. ही फक्त कल्पना नाही, आज जगातील अनेक देशांमध्ये ही वास्तविकता बनत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये आणि पुरेशा कालावधीसाठी घेतली गेली पाहिजेत. लहान मुले, वृद्ध यांना सगळ्यात जास्त धोका आहे. शेतात आणि जनावरांना जास्त प्रतिजैविके दिली की जीवाणू त्यांना दाद देत नाहीत. भविष्यात ऑपरेशन, ICU, प्रसूती हे सर्व धोक्यात येईल. आपण काय करू शकतो? अँटीबायोटिक विनाकारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. औषधांचा कोर्स अर्धवट सोडू नका. उरलेल्या गोळ्या पुन्हा वापरू नका, जनावरांना औषधे मनाने देऊ नका, स्वच्छता पाळा, हात धुणे, स्वच्छ पाणी हेच खरे संरक्षण होय. अँटीबायोटिकचा सुयोग्य वापर करून भविष्यातील पिढीला सुरक्षित ठेवूया.
राज्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननीनंतर वैध अर्जांची यादी काल प्रकाशित करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे 26 तर सदस्यपदासाठीचे 404 अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी 141 तर सदस्यपदासाठी 1945 अर्ज वैध ठरले आहेत. जळगाव जिल्ह्यात नगरसेवकपदाचे 2487 तर नगराध्यक्षपदाचे 174 अर्ज वैध ठरले. रायगड जिल्ह्यातल्या नगराध्यक्षपदाचे 174 तर नगरसेवकपदाचे 2487 अर्ज वैध ठरले. नंदुरबार जिल्ह्यातल्या नगराध्यक्षपदासाठी 43 उमेदवारी अर्ज वैध झाले तर नगरसेवकपदासाठी 580 अर्ज वैध ठरवण्यात आले. अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आजपासून गोव्यात पणजी इथं सुरू होत आहे. यामध्ये भारत आणि जगभरातील 270 जास्त चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील. एक वृत्तांत.
या महोत्सवादरम्यान 13 विश्व प्रीमियर आणि 46 एशिया प्रीमियर होतील. सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठी सुवर्णमयूर पुरस्कारासह 40 लाख रुपयांची रोख बक्षिसं दिली जातील. यावर्षी जपान केंद्रस्थानी आहे तर स्पेन भागीदार राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे. ऑस्ट्रेलिया स्पॉटलाइट देश म्हणून आमंत्रित आहे. यावेळी प्रथमच एआय फिल्म हॅकेथॉन आयोजित केली जात आहे. चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पनांचा शोध आणि चित्रपटांचा प्रभाव वाढवण्यासाठी एआयचा एक साधन म्हणून वापर करण्याकरता ही स्पर्धा आहे. 80 जास्त देशातील पाहुणे चित्रपट निर्माते आणि 270 जास्त चित्रपटांचा सहभाग यामुळे 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजनाला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय रूप मिळणार आहे.
ग. दि. माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देण्यात येणार आहे अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. यंदाचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वंदना गांगुर्डे, चैत्रबन पुरस्कार लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे तर विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका मुग्धा वैशंपायन यांना देण्यात येणार आहे. आनंद माडगुळकर लिखित माझ्या खिडकीतून गदिमा या ग्रंथाचं प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातली 1000 अधिक झाडं तोडण्यात येणार असून याविरुद्ध नाशिकरांनी काल चिपको आंदोलन केलं. महापालिकेला झाडतोडीविरोधात 400 हरकती प्राप्त झाल्या असून त्यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान सर्वेक्षण करून गरजेनुसारच झाडं तोडण्यात येतील, तसंच त्यासाठी शासन नियमाचं पालन करून एका झाडाच्या बदल्यात 7 झाडं लावण्यात येतील अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी दिली. कोल्हापूर सायबर महाविद्यालयात तृतीयपंथी व्यक्ती कायदेशीर हक्क आणि धोरणं या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिनाचं औचित्य साधून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी समाजातील सर्व तृतीयपंथीयांना सामाजिक प्रवाहात सामावून घ्यावं, तसंच त्यांना समानतेची वागणूक द्यावी असं आवाहन केलं. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या मूकबधिरांच्या 25व्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी आपली घोडदौड कालही सुरू ठेवली. अभिनव देशमाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 11 पदकं पटकावली आहेत. हवामान. राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. पुढचे काही दिवस असंच हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. गोव्यात आजपासून चित्रपटांचा उत्सव. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर. आणि मूकबधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव देशमाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.